श्री शिवलीलामृत नित्यपाठाच्या 42व्या ओम नमो जी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंद वन विलासा माया चक्र चालका अविनाशा अनंत वेशा जगत्पते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोजदमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ति मुक्ति आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधिती कालत्रयी संकेते अथवा हास्ये करुण भलत्यामिषे घडो शिवस्मरण न कळता परिस लोहा लागुन झगडता सुवर्ण करितसे न कळता प्राशिता अमृत अमर काया होत यथार्थ औषध नेणता भक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय मंगल धामा निज जन तारक आत्मा रामा चराचर फलांकित कल्पद्रुमा नामा अनामा अतिता हिमाचल सुतामन रंजना स्कंद जनकाश भरी ध्वज दहना ब्रह्मानंदा भाल लोचना भवभंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा धरा धरेन्द्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी तव अपार गुणांसी परोपरी सर्वदा वर्णिती आमनाय नकळे तुझे आदि मध्यावसान आपणची सर्वकर्ता कारण कोठे प्रकटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जाणोनी भक्तांचे मानस तेथेची प्रकटशी जगन्निवास सर्वकाळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालिसी सदाशिव ही अक्षरे चारी सदा उच्चारी जाची वैखरी तो परम पावन संसारी होवुनी तारी इतरांते बहुत शास्त्र वक्ते नर प्रायश्चित्तांचे करिती विचार परी शिव नाम एक पवित्र सर्व प्रायश्चिता आगळे नामाचा महिमा उद्भूत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापाप द्रुमनी कृंतना मदमत्सर कानन दहना निरंजन भवहारका हिमाद्री जा माता गंगाधरा सुहास्य वदना कर्पूर गौरा पद्मनाभमनरंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदीवाहना अंधकमर्दना दक्ष प्रजापति मखभंजना दानव दमना दयानिधे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी धरेन्द्र नंदिनी वरा त्रिपुर मर्दना कैलास विहारा तुझा लीला विचित्र कोटि भानु तेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधि प्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्ता त्रयमूर्तये परमानंदा परम पवित्रा परात्परा पंचदश नेत्रा पशुपते पयप्फेन गात्रा परम मंगला परब्रह्मा जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ति तू वंद्य भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रति अगाधनीती कथिलीस जय जय भस्मो धूलितांगा योगी धेया भक्त भव भंगा सकल जनर आराध्य लिंगा ने इवेगी तुज पाशी जेथे नाही शिवाचे नाम तो धिग्राम धिग आश्रम धिगृहपुर उत्तम आणि दान धर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार जासी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकिले कळिकाला जयाची शिवनामी भक्ती तयाची सर्व पापे जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणियांचे चित्त विषयी गुंते अहोरात तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैचे काम गज विदारक पंचनना क्रोध जलद प्रभंजना लोभांधकार चंड किरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कृशाना दंभ नग भेदका सहस्त्र नयना लोभ महासागर शोषणा अगस्त्य महामुनिवर्या आनंद कैलास विहारा निगमागम वंद्या दिनोद्धारा रुंड मालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधे धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण सदा शिवलीलामृत पठन किंवा श्रवण करीती पै सूत सांगे शौनकांदिका प्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करीती त्यांच्या पुण्यासी नाही गणती त्रिजगती धन्यते जे करीती रुद्राक्ष धारण त्यासी वंदिती शक्रद्रुहीण केवळ तयांचे घेता दर्शन तरती जन तत्काळ ब्राह्मणादी चार वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण स्त्री बाल वृद्ध आणि तरुण याही शिव कीर्तन करावे शिव कीर्तन नावडे अणुमात्र तो अत्यंत जाणुनी अपवित्र ले इले नाना वस्त्रालंकार तरी ते केवळ प्रेतची जरी भक्षिती मिष्टान्न तरी ते केवळ पशु समान मयुरांगीचे व्यर्थ नयन तैसे नेत्र तयांचे शिव शिव म्हणता वाचे मूळ नराहे पापाचे ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिती जो जगदात्मा सदाशिव जासी वंदिती कमलोद्भव गजास्य इंद्र माधव आणि नारदादी योगिंद्र तो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादिकंद विश्वंभर दयाब्धी जो पंचमुख पंचदश नयन भार्गव वरद भक्त जीवन अघोर भस्मासुर मर्दन भेदातीत भूतपती तो तू स्वजन भद्रकारका संकटी रक्षिसी भोळे भाविका ऐसी कीर्ती अलोलिका गाजतसे ब्रह्मांडी म्हणोनी भावे तुझ लागुन शरण रिघालो असे मी दीन तरी या संकटातून काढुनी पूर्ण संरक्षी इति श्री सांब सदाशिवार्पणमस्तू।